नमस्कार, मी श्रद्धा वझे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं असून विस्तारित अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संस्थगित झालं. 28 जानेवारीला या अधिवेशनाला सुरुवात झाली होती. या अधिवेशनात लोकसभेच्या एकूण 41 बैठका झाल्या. यात 93% कामकाज झालं असं सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 2% वाढवून 60% करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2026 पासून ही दरवाढ लागू होणार आहे. 50.5 लाख कर्मचारी आणि 68 लाखांहून अधिक निवृत्ती वेतन धारकांचा याचा लाभ होईल. यामुळे सरकारी तिजोरीवर वर्षाला सुमारे 6,791 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार आहेत. रात्री 8:30 वाजता त्यांचं भाषण होणार आहे. ATS अर्थात ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन प्रणाली बंद असल्यामुळे रखडलेल्या वाहन परवाना नूतनीकरण प्रक्रियेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे राज्यातल्या टेम्पो, स्कूल बस, रिक्षा यांचा परवाना नूतनीकरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भोंदूबाबा अशोक खरातला लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या चौथ्या प्रकरणात नाशिकमधल्या न्यायालयानं 30 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. या प्रकरणात पीडिता आपली कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी खरातकडे आली होती. आज जागतिक वारसा दिन. सांस्कृतिक नैसर्गिक वारशाची विविधता जपण्यासंदर्भात जागरुकता वाढावी यासाठी हा दिवस आज जगभरात साजरा केला जातो. तसंच ऐतिहासिक स्मारकं आणि स्थळांच्या संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी देखील हा दिवस आंतरराष्ट्रीय स्मारकं आणि स्थळ दिन म्हणून साजरा केला जातो. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7:00 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.